नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिडकीन औद्योगिक प्रकल्पासह राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा कोल्हापूर इथून राज्यस्तरीय शुभारंभ आणि स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन होणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमात पुण्यातल्या भिडेवाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजन, शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण, स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजन तसंच सोलापूर विमानतळाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती संभाजीनगर नजीक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे 7,855 एकर क्षेत्रावरच्या 3 टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 6,400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. दरम्यान पंतप्रधान आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा 114वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानांतर्गत महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्यांमधल्या सुमारे 12,87,000 आदिवासींना लाभ होणार आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या योजनेचं काम लवकरच सुरु होणार आहे. या योजनेतून जालना जिल्ह्यातल्या 25, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 11, बीड 2 आणि लातूर जिल्ह्यातल्या 2, धाराशिव 4 तर परभणी जिल्ह्यातल्या 5 खेड्यांमधल्या आदिवासी समाजाला लाभ होणार आहे. राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे. काल मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार बोलत होते. मतदान केंद्रांवर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश दिल्याचं आणि त्यासाठी सरासरी एका मतदान केंद्रावर 950 मतदार असतील याची काळजी घेण्याची सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीबाबतचा हा संक्षिप्त वृत्तांत.
राज्यात 9.59 कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 4.59 कोटी तर महिला मतदार 4.64 कोटी आहेत. राज्यात 19.48 लाख नव मतदार आहेत. 100 वर्षांवरील मतदारांची संख्या 49,000 इतकी आहे. तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदारांसाठी आयोगाकडून विशेष व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रांवर जाणं शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रात 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार आहे. प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा काल कोल्हापुरातून राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत कोल्हापूर ते अयोध्या या पहिल्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर स्थानकावर उपस्थित होते. यावेळी 800 ज्येष्ठ नागरिक विशेष रेल्वेनं अयोध्येसाठी रवाना झाले. या योजनेत देशातल्या 73 आणि राज्यातल्या 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या तीर्थक्षेत्र योजनेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यात गेल्या मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे 12 जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांना या पावसाचा फटका बसला. सुमारे 33,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यात या पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शासनाच्या माध्यमातून नुकसानीपोटी मदत मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहील अशी ग्वाही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. भिकार सारोळा, म्हातेरवाडी, गौडगाव, आंबेवाडी आदी गावांमध्ये पिकांची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. लातूर इथं काल भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. मराठवाडा मुक्तीसंग्रामचा संपूर्ण इतिहास अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेला नसून अनेक घटनांवर अद्यापही लेखन झालेलं नाही. या लढ्याचा एकत्रित इतिहास जागृतपणे नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं बागडे यावेळी म्हणाले. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि औसा विधानसभा आमदार अभिमन्यू पवार यांनी काल अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेतली. सोयाबीनला 8,500 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळावा तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं गेल्या 11 दिवसांपासून गाडगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं आश्वासन क्रीडामंत्री बनसोडे यांनी दिलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
बहिणीच्या या संसाराला हातभार लागेल सावरेल महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
महिला या प्रगतीच्या वटवृक्षाची मुळे आहेत. अनेक पिढ्यांनी संस्कार रुजवलेली ही मुळे सशक्त आणि मजबूत करण्याच्या निर्धारातून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात राज्य शासन दरमहा 1500 रुपये जमा करीत आहे.
माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
आपलं शासन जे आपल्या माता आणि भगिनींना आर्थिक सक्षम करून आत्मनिर्भर करत आहे.
आपलं महाराष्ट्र शासन महिलांच्या सन्मानासाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं आहे.
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्प उत्पन्न असलेल्या सर्व पात्र महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणारे आपले शासन महाराष्ट्र शासन.
लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना आता मिळेल उभारी. जगणं होईल समृद्ध आणि मिटेल चिंता सारी. महाराष्ट्र शासनाची महिला कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
भगिनींच्या संसाराला भरभक्कम आधार. पाठीशी उभं राहिलं महाराष्ट्र सरकार.
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल हर्सूल परिसरातल्या केंद्रीय शाळेत एक पेड मा के नाम हा उपक्रम राबवण्यात आला. वृक्षारोपणाचं महत्व विशद करणारी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली तसंच सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं काल महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात महिलांना शहर स्वच्छतेबद्दल प्रश्न विचारून जनजागृती करण्यात आली. महिलांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 11 महिलांना पैठणी तर इतर 51 आकर्षक बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. शहरातल्या सरस्वती भुवन महाविद्यालयातल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी काल शहरात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. पर्यावरण रक्षणासाठीही हे अभियान उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पडवळ यांनी या अभियानाविषयी सांगितलं.
स्वच्छता ही सेवा हे अभियान स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी दौड घेऊन सायकल रॅली केली. याशिवाय गाव स्वच्छतेसाठी गल्लोगल्ली जाऊन स्वच्छतेचा संदेश दिला आणि हे अभियान आम्ही प्रभावीपणे राबवून आमचं सांजा गाव स्वच्छ आणि सुंदर कसं होईल या दृष्टीनं विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यानं निश्चितच आम्ही प्रयत्नशील राहू.
परभणी इथं काल स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. यात विविध शासकीय कर्मचारी व्यावसायिक अन्य नागरिक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. नांदेड तालुक्यातल्या नेरली इथं गेल्या शुक्रवारी दूषित पाणी प्यायल्यामुळे 273 नागरिकांना विषबाधा झाली होती. यातले 6 रुग्ण अद्यापही अत्यवस्थ आहेत. अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी दिली. नेरली गावामध्ये 6 वैद्यकीय पथकं सध्या कार्यरत आहेत. गावातल्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कानपूर इथं सुरू असलेल्या भारत बांगलादेश दरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे सुरू होऊ शकला नाही. बांगलादेशनं पहिल्या दिवसाखेर 3-107 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिडकीन औद्योगिक प्रकल्पासह राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी मतदान करण्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा कोल्हापूर इथून राज्यस्तरीय शुभारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता. नमस्कार.